सरांचा हा जो उपक्रम तुम्हाला कधी मध्ये मध्ये भेटतात किंवा मार्गदर्शन करतात ते अगोदर सरांचा सपोर्ट कसा
एकदम छान प्रकारे विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थी गुणवत्तेसाठी त्यांनी आले ना की बरोबर त्यांनी विद्यार्थ्याला फक्त विद्यार्थी गुणवत्ता वगैरे तपासत होते व्यवस्थित आणि त्यानंतर शाळेच्या भौतिक सुविधा वगैरे व्यवस्थित आणि करणे पोषण आहाराकडे विशेष लक्ष देणं या गोष्टीकडे त्यांचं खूप लक्ष चांगल्या पद्धतीने
तुम्हाला त्यांनी काय काय
आपण आम्हाला वैयक्तिक मुलं त्यांनी मुलाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जास्त भर देण्यासाठी सांगितले आनंददायी शिक्षण पद्धती कशा पद्धतीने वापरायची त्याविषयी मार्गदर्शन करतात आल्या त्यानंतर स्वतः मुलांना पण त्यांनी काही गोष्टी शिकवतात असं गाणी गोष्टी वगैरे छान प्रकारे सहकार्य करतात त्यांनी
मुलांचं निरीक्षण वगैरे करायला
त्यांनी करतात निरीक्षण वगैरे आपण समजा एखाद्या महिन्यामध्ये जितकी आपण कशा पद्धतीने आल्या पण काय केले ते स्वतः निरीक्षण करणे किंवा मग त्या मुलांचा अभ्यास करून घेणे फळ्यावर उदाहरणं देणे सोडवायला होणे वगैरे त्याचे शब्द सांगणे तोंडी शब्द सांगून लिहायला होणे अशा
पद्धतीने मागत असतील
ते मागत होते आता तसं त्यांना ते बंद झाले
सर कोविड दरम्यानमध्ये तर खूप प्रॉब्लेम होते मुलांचं शिकण्याचे
बरोबर
तर मग कसं तुम्ही ॲडजस्ट केलं
आता सर ॲक्च्युली इथे कसं ऑनलाईन शिक्षण म्हणत होते पण बऱ्याच मुलांकडे आपला मोबाईल नव्हता त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षणामध्ये आपल्याला अडचण गेल्या पण आम्ही आमच्या स्तरावर कसं करायचो कोविड जरी असला ना तरी व्हॉट्सअपला ग्रुपमध्ये समजा एखादा व्हॉट्सअप नंबर आहे एकाच पालकाचा आहे त्याच्या शेजारच्या चार पाच मुलांना त्यांच्याकडून अभ्यास द्यायचो त्यांच्याकडून घे अभ्यास आणि अप्रत्यक्षरित्या आम्ही ज्यावेळेस जास्त कोविड होता त्यावेळेस गेलो नाही पण ज्यावेळेस कोविड नव्हता त्यावेळेस म्हणजे फरक झाला त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष गावगाव अभ्यास देत होतो
सरांचं मार्गदर्शन कसं लागलं
कोविडमध्ये पण त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करत होते आम्हाला व्यवस्थित कशा पद्धतीने ऑनलाईन
काय सांगत
होते ऑनलाइन अभ्यास वगैरे पाठवण्याच्या संदर्भात किंवा मग एखाद्या दिवशी विजिट करा गुरुन अभ्यास घ्या अजून म्हणजे गावाच्या बाहेर कार्यशाळा भरवायची घराखाली भरवा आणि त्या सात आठ मुलांना एकत्र करून थोडा अधिक डिस्टन्स वगैरे देऊन अभ्यास करून घेण्यासंदर्भात
केपिंग करत आहे तुम्ही समस्या नाही ना त्या काही
आम्ही तर सांगतोच ना तसं काय आमच्या अडचणी
काय सांगतो
आता शिक्षक आहे तर समस्या आम्हाला तर शिक्षकाला अतिरिक्त कामं भरपूर आहेत
तुम्हाला म्हणजे समस्यांचं माहेर करेल
नाही सर शिक्षकांना काय समस्या कशा आहेत तुम्हाला सांगतो आता ॲक्च्युली आजच सांगतो तुम्हाला मी आज आम्हाला 1 वाजता बोलवले इथं माझी मुलं तिकडे सोडून हे जे आहे ते आम्ही अडचणी सांगतो त्यांना सर त्या अनावश्यक वेळेस आम्हाला नका बोलतो आम्हाला
काही उदाहरण देता का समस्या सर कशी
शिक्षक आहे आता समजा काही गोष्टी आम्ही असं सांगितलं की सर आम्हाला डायरेक्ट आता सध्या दोन मॅसेज उदाहरणामध्ये आता तुम्हाला सांगायचं असं काय नाही आम्हाला बघा आधी आम्ही ऑफलाईन कागद द्यायचो बरेचसे आखत बसायचो एक एक तास दीड तास आम्ही सरांना सांगितलं तुम्ही असते सर आखत एक्सेल शीटचा वापर करा आता त्यावेळेसपासून आमच्या केंद्रामध्ये एक पण आम्ही असं कागद आखत नाही डायरेक्ट एक्सेल शीट येते ग्रुप एक्सेल शीटमध्ये आम्ही माहिती देतो म्हणजे वेळ पण असला कागदपत्र पण नको काहीच नको डायरेक्ट एक्सेलमध्ये
तुम्हाला कम्प्युटरची माहिती झाली पण ते जुने सर आहेत
जवळपास आम्ही सर्वांना शिकवले
जसं
सर आलेत ना त्यांनी आमच्या आता आज बघा कार्यशाळा घेतली होती ऑनलाईन कार्यशाळा होत्या तसं प्रत्येकाला त्यांनी 100% तंत्रशिनी राहण्याचा प्रयत्न आला केलेत पण त्यांनी 85-90% लोक झालेत म्हातारे पण आता स्वतःचे काम स्वतः करायलेत ऑनलाईन
तुमच्या वर्गामध्ये काय मोठ्या समस्या वाटल्या तुम्हाला
आमच्या मुलांच्या का शिक्षक आहेत मुलांसाठी ना मुलांचा एक सर बघा कसं आहे आता हे थोडं दुर्गम भाग असल्यामुळं पालक लक्ष देत नाहीत अभ्यासाकडे ते एक आहे आणि विशेष म्हणजे मुलं 10 ते 5च अभ्यास करतात त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर पालक बी अभ्यासाला बसत नाही तर मुलंही बसत नाहीत म्हणजे जे पालकाचं जे अडाणीपणा निरक्षरपणा आहे ते थोडा अभ्यासाला इथे कमतरता जाणवते
आपल्याला.
प्रवाहात कधी राहतात मुलं 10 ते 5च राहतात. आपण पूर्ण 10 ते 5 कसं काय आपली माझी शिकता असते का 10 ते 5 आपण बस शकतो का? आपली तासिका जशी आहे तशा पद्धतीने आपण अभ्यास घेतो आणि 10 ते 5 पूर्ण वेळ आहे ना, त्याच्यामध्ये आपण खेळायचे घेतो, अदर ऍक्टिव्हिटीज घेतो, त्याच्यामध्ये चित्रकलेचे घेतो, गाणी घेतो, गोष्टी सगळ्याच घेतो घेतो ना त्याच्यामध्ये.
होमवर्क वगैरे देत असतात?
हा 100% देणार होमवर्क पुरांचा. दुसऱ्या
मेजर एखादी अडचण मुलांना आली तर तुम्ही के पी सी कसा संवाद साधला असं काही?
म्हणजे मेजर अडचण म्हणजे ते कसं म्हणजे म्हणजे
एखादा मुलगा आता सगळेच मुलं तर
अभ्यास वगैरे
तुमच्याकडे लक्ष तुमच्या टीचिंगकडे लक्ष देतील असं आहे नाही
बरोबर.
एखादा मुलगा टाळतही असेल कशाला बाहेर बघत राहत असेल असे मुलं काही राहत
नाही.
सगळेच मुलं सारखीच नाही राहत. मुलं बरोबर ज्यांना इतर काही कृत्य करायचे असेल ते पूर्ण नाही बसणार, ते बरोबर मागे जाऊन बसणार तिकडं. तर माझ्या मुलांच्या संदर्भात काय वाटतं
तुम्हाला? माझ्या मुलाची मी पण सोडू शकलो समस्या सरांना पण सांगितले. आता माझ्याकडे एक पाचवीचा मुलगा आहे, तो रोजचे असे 5-6 पेज लिहितो पण लिहितो कसं सेम रायटिंगमध्ये लिहितो. त्यांना क द्या किंवा ज्ञ अक्षर द्या किंवा ब द्या पण त्याची रायटिंग कशी राहते सगळ्या अक्षराची सेमच राहते. आता ह्याला ते मती म्हणजे म्हणायचं का
म्हणजे कसं
रायटिंग म्हणजे त्यांना फक्त असं 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 सेम रायटिंग करते पाचवी घरावर. आता मी ॲक्च्युली आज फोटो काढणार होतो त्याच्या रायटिंगचा आपण काढण्यात आला तुम्हाला दाखली पण म्हणजे ते त्या मुलांची समस्या आहे. आता त्याविषयी आपण तर काय करू शकणार? आपण आपल्या पद्धतीनं भरपूर प्रयत्न करतो त्याला सुधारण्याचा. पण त्याला सांगितलं असं काढ बाळा म्हणलं तर त्यांना त्याच्याच रायटिंग म्हणजे म्हणजे ते अक्षर त्यांना सेम लिहिते असं म्हणजे मध्ये ओळखूच येणार नाही आपला क कोणता आहे ब कोणता आहे. ते म्हणजे त्याला मती म्हणून म्हणता येईल मुलगा. तशा मुलांची समस्या आम्हाला येतात जाणवते. मग त्याला कसं काय त्या खची जाणीव होत नाही ना त्याला किंवा खची जाणीव होत नाही तो मेन डिस्टर्बन्स म्हणावं लागेल ना.
त्याचे काही हँड पालसी वगैरे असं काही हात तर
नाही नाही काही नाही एकदम तंदुरुस्त. बोलायला मात्र वाचा त्याची स्पष्ट नाही, बोलत नाही वाचा स्पष्ट नाही त्याची असं बोलता येत नाही त्याला असं
बाल पॅलसी टाईप.
आता याच्याविषयी आमच्या बीआरसीचे येतात ना लोक त्याच्या संदर्भात त्यासाठी बीआरसी करून येतात ते मोबाईल टीचर वगैरे असतात त्या मुलासाठी. ह्या म्हणजे शिक्षणामधल्या आम्हाला ह्या अडचणी येतात तर ते सोडवण्याचा प्रयत्न आमच्या पद्धतीने आम्ही करतो.
मग ते सर कधी कधी तुमच्या वर्गात बसत असेल तर तुम्हाला काही थोडंसं गडबड वाटली त्याची काय असं काय
वाटतं? नाही तसं कधीच वाटत नाही आम्हाला. उलट त्यांनी आले तर त्यांच्या
काही काम आहे ते लिहायचे ते पाठवायचे.
उलट सर आले तर आम्हाला आनंद आहे किंवा सर आणून आम्हाला दोन गोष्टी चांगल्या शिकायला भेटतील. आम्हाला जर त्यांनी पाठ घ्यायला आले तर उलट आमची काय चूक झाली ते सर आम्हाला अशा पद्धतीने सांगितलं उलट आम्हाला प्रोग्रेस होईल ना आमच्या अध्यापनामध्ये.
असा काही अनुभव आहे का तुम्हाला अडचण आली पाठ घ्यायच्या संदर्भात सर तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं असं काही प्रसंग?
सांगतो तुम्हाला सर मागच्या वर्षी वार्षिक तपासणी आली होती आणि तो फुल कोविड झाल्यानंतर तर सलग दुसरं वर्ष होतं आणि मुलांना काहीतरी संख्या लिहायला सांगितली होती पण ते मुलांना संख्या काही मुलांना लिहिता आली नाही. तर ते एकदम छान पद्धतीने सरांनी मुलांना सांगितले किंवा मला पण सांगितले मुलांना सांगितले कसं शिकवायचं मुलांना कशा पद्धतीनं म्हणजे समजतील संख्या असा एक अनुभव चांगला होता त्यांचा.
असं काय काय चांगल्या गोष्टी तुम्ही शिकला सरांकडून?
सरांकडून शिकण्यासारख्या तर खूप चांगल्या आहेत. आता प्रशासनामध्ये त्यांच्याकडे जर चांगलं नेतृत्व तर कोणी करू शकत नाही असं
प्रशासकीय नेतृत्व.
प्रशासकीय नेतृत्व हा प्रशासनामध्ये
आणि अकॅडमिक नेतृत्व
अकॅडमीचे चांगल्या पद्धतीने करतात त्यांनी.
मग जर तुम्हाला वाटत असेल बाबा हे प्रोग्राम अंतर्गत सरांना तर ट्रेनिंग दिली तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी शिकला?
कोणता प्रोग्राम तुम्ही शिक्षण
म्हणजे सरांकडून काय शिकलं?
आता सरांकडून शिकण्यासारख्या गोष्टी तर भरपूर आहेत. आता काय आता तुम्हाला
थोडंसं मोजके सांगायचं
म्हणजे समजा मॉप आहे एखादी समजा शिक्षकाचा मॉप आहे किंवा विद्यार्थ्यांचा मॉप आहे तर गोंधळ करत असेल त्याच्यावर कंट्रोल कशा पद्धतीने करता येईल आपल्याला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण लक्ष केंद्रित करणे सर्वांचं ते त्यांच्याकडे चांगले गुण आहेत म्हणजे सगळ्यांना कंट्रोल करतात म्हणजे आपल्या क्लासमध्ये गर्दी गोंधळ होऊ देत नाही पण चांगल्या पद्धतीने हसत खेळत मध्ये आलो किती तरी दिवसभर राहिले तरी पूर्ण दिवसामध्ये त्यांनी एकदम चांगलं फ्रेशमध्ये हँडल करतात सगळ्या ह्या गोष्टी.
सरांना ग्रेडिंग द्यायची असेल तर तुम्ही कशी ग्रेडिंग द्याल? एक ते पाच
सर्वात हायस्ट जर असेल तर तीच देईल मी त्यांच्यासाठी.
काय काय पण तीच का
नाही, त्या तुम्हाला सांगितलं सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर शिकण्यासारख्या, त्या आम्ही पुढे पुढे प्रयत्न करतो त्यांच्यावर शिकण्यासाठी.
तुमची कधी सरांनी ट्रेनिंग घेतली का काही?
ट्रेनिंग तर असेच होतात ना, आता मीटिंग वगैरे या गोष्टी ट्रेनिंगमध्ये असे विशेष ट्रेनिंग विषयावरची नाही झालेली, पण मीटिंग पूर्ण त्यांनीच घेतात ना.
आणखी तुम्हाला सरांविषयी काय सांगायचं वाटतं?
सरांविषयी सांगायचं झालं तुम्हाला बघा,
सांगण्यासारखं नाही,
सांगण्यासारखं तर खूप काय आहे, आता भरपूर एवढ्या होतं सरांविषयी सांगितलं.
बरं, तुम्हाला काय वाटतं की आदर्श शिक्षक म्हणून काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे?
आदर्श शिक्षक मुलं आपल्या एक गोष्ट लक्षात येते, आपलं जे शिक्षणाशास्त्र पता आहे ते मुलांसाठी आहे. मुलांना चांगल्या पद्धतीने अध्यापन करणं हे चांगलं आदर्श शिक्षकाचं काम आहे, आणि पूर्ण वेळ मुलांसाठी देऊन आपण अध्यापन करणं गरजेचं आहे, हे एक आदर्श शिक्षकामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर जे प्रशासनाच्या ज्या गोष्टी आहेत ते वेळच्या वेळी आपण पुरवल्या पाहिजे, जे काय आपल्या शालेचे म्हणजे आपण जी माहिती आहे आवश्यक ती पण देणं गरजेचं आहे. आणि बाकी आपली शाळा आपली सर्वस्वी.
तुम्हाला वाटत नाही का सारख्या ट्रेनिंग चालू राहतात कशाला?
सारख्या ट्रेनिंग आता राहिलेल्या नाही, आता सारख्या ट्रेनिंग राहिलेल्या नाही, जर आवश्यकता असेल तरच ट्रेनिंग आहे. जर आता समजा बाबा एखादी गोष्ट
तुम्ही डिमांड करता का ती आणतात ट्रेनिंग?
नाही, ट्रेनिंग तर जिल्ह्यामध्ये जात आपल्याकडे,
तुम्ही डिमांड नाही करता.
आपल्याकडून एक वर्षात त्यांनी फॉर्म भरून घेतात, तुम्हाला पण ट्रेनिंगची आवश्यकता आहे का असे उद्या म्हणून फॉर्म असतात त्याच्यामध्ये. त्याच्यात आपण मेन्शन करू शकतो की आम्हाला हे पाहिजे, पण त्याचा विचार होत असं काही नाही.
नाही
ते करावं लागेल, तसं विषय नाही. आपण नाही म्हणलं
तरी शाळेत दोन करायला लागतं
तसं नाही. शाळा म्हणजे त्यांनी
कोणती केली होती?
मी शाळा बाई मुलांच्या सर्वेक्षणाची केली, लोकचेतना म्हणून लोकांना जागृत करण्याचे असते ते पण केलेले आहे. त्यानंतर आनंद शिक्षणाच्या केलेल्या आहेत, गणित संबोध भाषा इंग्रजीचे असते बरेच.
तुम्हाला कोणत्या मुख्य समस्या वाटतात मुलांच्या?
मुलांसाठी ना, मुलांच्या समस्या म्हणलं तर सध्या आता ह्या दिवसामध्ये थोडं स्थलांतराचं प्रमाण असते मुलांचं, हे एक आहे. त्यानंतर थोडं उपस्थितीमध्ये पण गैरहजर असते, शिक्षणामध्ये पालकाच्या अनास्था आहे भरपूर,
ते कॉमन
त्याच्यानंतर तर मग काही मुलांना वगैरे स्टेशनरी वगैरे मिळत नाही, त्यांच्या पण पालकाकडून आर्थिक अडचणी आहेत, त्या पण त्यांना पण आमच्या पद्धतीने आम्ही सॉल्व करू शकतो.
काही वर्गातल्या समस्या मुलांच्या काही?
वर्गातल्या समस्या म्हणलं तर एवढ्या तर काही नाही सध्या, सुरळीत आहे सध्या.
शिक्षकांनी तुमच्या समूहामध्ये सामंजस्य अशा काही गोष्टी, शिक्षक शिक्षकांमध्ये संबंध
एकदम चांगल्या पद्धतीचं, एकदम खेळीमेळीचं वातावरण
बरं. तुमच्या समस्या काय?
माझी वैयक्तिक म्हणलं तर मला अशी त्या शाळेवर समस्या काही जाणली नाही अजून तरी, असे वैयक्तिक सांगायला. पण काय भौतिक सुविधेचे आहेत ते मी इकडून तिकडून एन जी ओ वगैरे पकडून ते करून घेत असतो पूर्ण, बाकी असं काय एवढं असतं.
तुम्हाला असं वाटतं बा शासनाने भरपूर कामं द्यायला पाहिजे पण?
नाही, नको आहे शासनाचे कामं, नको आहे ॲक्च्युली आपलं
आपल्याला
ते तर समस्या आहे, शासनाला शिकू दिलं पाहिजे, ते समस्या मोठी आहे. पण ते शासन आता सध्या कसं आहे, जो आपल्याला इलेक्शन येते किंवा जनगणना येते त्याच्या व्यतिरिक्त सध्या कामं दुसरी काय, आता हे पोषण आहार वगैरे असे कामं आहेत, तर तेवढा वेळ ते
द्यावा.
हे जे काम आहेत आपण शासनाचा विचार केलं तर हे काम शिक्षकाशिवाय कोणी करू शकत नाही, सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे शासन
करू शकत नाही तुम्हाला वाटतं?
शासन कसं काय करतो? नाही नाही, मी सपोर्ट का करतोय कारण तुम्हाला सांगतो, आता हे ज्या गोष्टी आहेत हे शासन एवढे अरेंज करू शकत नाही सध्या तरी. आता अरेंज
म्हणजे
ते अरेंज करू शकत नाही, त्यांना माहित आहे की कामं एकदम प्रामाणिकपणे शिक्षकच करू शकतो. आता आम्ही कधी कधी तुम्हाला सांगतो, आम्ही बाहेरचे जर लोक आले ना तर आम्हाला इलेक्शन मध्ये त्रास होतो, बाहेरचे लोक ते करू शकत नाही ते कामं इलेक्शन, त्याच्यामुळे ते त्यांना माहित आहे की हे कामं फक्त शिक्षक करतात आणि ते आमच्याच माती मोडतात त्यांनी असं. त्यांना काय काम करून
घ्यायचं,
जर नाही केलं तर कसं चालेल, राष्ट्रीय काम आहे ना, नाही केलं तर कसं चालेल, राष्ट्रीय काम आहे आपलं, आपल्यावर जबाबदारी दिल्यावर आपलं करणं कर्तव्य आहे, आणि शिक्षक म्हणून आम्ही ते आम्ही आनंदानं करतो.
पण ते राष्ट्राच्या नावानं तुम्ही इकडं ते मुलांची पिढी खराब करता.
नाही नाही, ते शनिवार रविवारी देतात सर ते काम,
आणि ते राष्ट्रीय कुठले
राष्ट्रीय काम
ते
शनिवार रविवारी काम देतात आम्हाला. आणि हे माझी माझी समस्या नाही, हे कसं आहे, वरच्या लेवलची समस्या आहे. शिक्षकाला अतिरिक्त आपली काय समस्या, आपलं काम सोपवलं, आपलं करणं करत आहे, नाही गेलं तुझ्या नोटीस येते डायरेक्ट आपल्या नावानं, आपल्याला नोटीस आली तर त्याला सांगून जावं लागतं ना सर, आपल्या नोकरीचा प्रश्न आहे.
युनियन काय करते,
युनियन आहेत आमचे, पण युनियन युनियनच्या कामात व्यस्त असतात. ह्या विषयी भरपूर युनियन केलेल्या आहेत, भरपूर गोष्टी केलेल्या आहेत.
काही समस्या मांडत नाही,
मांडतेच ना त्यांनी त्या स्तरावर
मांडत. पण आता मला तर वाटतं मी इकडं आलो होतो काहीतरी 2004 मध्ये अधिकारी म्हणून, तेव्हापासून ज्या समस्या आहेत त्या तेच आहे, अजून
तेच समस्या आहेत, समस्या सुटलेल्या त्यांची. अतिरिक्त काम तर आमचं एक पण कमी झालेलं नाही. युनियन भरपूर आहेत, त्यांनी करतात त्यांच्या पद्धतीने, पण ते सोडवणारे वर आहेत ना, ते त्यांच्या मनावर सोडवायची की नाही
त्यांच्या मनावर.
आता राज्य शासनाच्याच मनावर ना, आपल्या थोडंच मनावर. आपण म्हणतो की मला कामं नको, मला फक्त वर्ग द्या, आपण नोकरी लागलं तसं तेच म्हणतोय, पण ते कधी सुटलेत कामं. आता आजचं काम कोणतं होतं, शाळा म्हणजे शाळा व्यतिरिक्त काम.
तुम्हाला वाटतं समस्या सोडायला
पाहिजेत ना, हे तर सुटल्या पाहिजे.
त्याच्यावर काय करायला पाहिजे असं,
त्याच्यावर आता आपण काय करणार,
काय करू शकतो
आपण, काहीच करू शकत नाही. आणि आपण काय करणार, आता मला सांगा, तुम्ही आपल्याला इलेक्शनचं काम दिलं आहे, आता तुमच्यावर जर इलेक्शनचं काम दिलं, तुम्ही जर नाही गेलो तुम्हाला नोटीस आहे, कागद दाखव नोटीस आहे, उलट पुढच्या कारवाई चूक झाली तर उलट सस्पेंडची आहे. इलेक्शनमध्ये जर मशीनमध्ये काय झालं तर सस्पेंड, नोकरी गमवून घ्यायला लागतात. हे अतिरिक्त काम आहे शाळेत आहे, तरी आपल्याला कंपल्सरी करावं लागतं.
तुम्हाला पेन्शन आहे का?
नाही.
का बरं?
द्यायला पाहिजे शासनाने,
द्यायला
पाहिजे. आम्ही भरपूर द्यायला पाहिजे, कारण आम्ही वयाच्या
58 वर्षापर्यंत
सर, ते आमचा हक्क आहे, तो पेन्शन हे आमचा हक्क आहे. आम्ही वयाच्या 58 वर्षापर्यंत जर एका क्षेत्रामध्ये काम करत असेल तर मग आम्ही वर्धापुरा कोणाकडे जायचं, तो आमचा हक्क आहे. शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
तुम्हाला जर ते अग्निवीर सारखं 4 वर्ष विचार केलं तर,
आता ते त्यांचा निर्णयावर आहे सर,
परत त्यांचा.
आता तो शासनाचा निर्णय आहे ना, तो आपला काय निर्णय आहे तुमचा. आता उद्या जर म्हणलं तुम्हाला सगळ्याला घरी बसव तर म्हणलं त्याला आपण काय करणार, असं शासन आहे ना जरा जरूर. आणि या गोष्टी सहज असे आपल्या लेवलला सुटत नाही. ते पेन्शनचा जो मुद्दा आहे तो ते शासनाने दिलं पाहिजे, तेवढं गरज आहे लोकांना पेन्शनची. आता बाकीच्या राज्यामध्ये दिलेलं आहे पेन्शन, 4-5 राज्यामध्ये दिलेलं आहे, राजस्थानमध्ये दिले, छत्तीसगडमध्ये दिले, आपलं शासनाला काय देऊ शकत नाही.
हा जो कार्यक्रम जायला पाहिजे असं तुम्हाला तुमचं मत आहे?
हो, काही हरकत नाही सर, चांगला कार्यक्रम आहे तुमचा.
तुमची काय
युनिसेफचं पण काम छान आहे, तुमच्या युनिसेफकडून आमच्या शाळा आधी हँडवॉश स्टेशन म्हणून उपलब्ध झालेले आहेत, ते एकदम चांगल्या पद्धतीने मुलं त्याचा वापर पण करतायत, हँडवॉश स्टेशनचा स्वच्छतेचा हात धुण्यासाठी. त्याबद्दल युनिसेफनं शाळांचा विचार करून हँडवॉश स्टेशन पुरवल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो.
तुम्हाला काय वाटतं किती दिवस युनिसेफनं स्वतःच्या डोक्यावर द्यायचं सर?
नाही दिले तर चांगलीच गोष्ट आहे ना सर, काहीतरी चांगलं कार्य करते त्याबद्दल उलट युनिसेफला अभिमान पाहिजे या गोष्टीचा, किंवा आपल्याकडून चांगलं कार्य होते.
आता समजा एखादा पांगळा माणूस 10 वर्ष झालं ते काही उठत नाही, तर मग काय काय करायचं
का, त्याला आपण काय करणार सर? वैयक्तिकरित्या आपण त्याच्याकडे कसं काय लक्ष देऊ शकतो?
धन्यवाद.
हे पण चालू आहे ना, म्हणजे आपल्या त्यावर आता मुलींसाठी
आता आता युनिट